अरविंदे संदर्शित स्वात्म सुखावबोधे जनस्य ये जांगलिकाय माने संसार हाला हल मोह शांतये। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर। आणि अभ्यंतरी लिएकडे प्रेमाचे निपवाडे श्री गुरुंचे रूपडे उपासी ध्यानी गुरु आणि गुरुकुळ याच्या संबंधीची आवड हे पहिलं ज्ञान लक्षण सांगितल्यानंतर आत अंतःकरणात चित्तात बुद्धीमध्ये मनामध्ये अभ्यंतरी लिएकडे मोठ्या प्रेमाने श्री गुरुंचं रूप रूपड त्याची ध्यानामध्ये उपासना करतो असं म्हटलेलं आहे। किती गोष्टी एका ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी समाविष्ट केलेल्या आहेत अभ्यंतरी लिएकडे अंतरंग पद्धतीने आत चित्तात मनात बुद्धीमध्ये अंतःकरणामध्ये प्रेमाचे निपवाडे खूप मोठं प्रेम निर्माण झाल्यामुळं मोठ्या प्रेमामुळं मोठ्या प्रेमाच्या सहाय्याने श्री गुरुंचे रूपडे खरं म्हणजे तत्वस्वरूप असणारे सद्गुरु ज्यांचं वर्णन ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम असं केलेलं आहे म्हणजे शुद्ध तत्वानी वर्णन केलेलं आहे। असे गुरु जे देह म्हणून कमी पाहावेत आणि तत्व म्हणून अधिक पाहावेत असे गुरु जे देह म्हणून पाहावेत पण देहाच्याही पलीकडे कितीतरी जाऊन ज्यांना पाहावं असे अशा सद्गुरूंचं रूप रूप याचा अर्थ बाह्य रूप त्यांचे गुण त्यांची प्रकृती त्यांचा स्वभाव ही सगळी गुणांमध्ये येणारी अशी लक्षणं आहेत। ध्यानाच्या वेळेला लक्ष देऊन या सद्गुरूंच्या रूपाची उपासना करतो असं म्हटलेलं आहे। याचा अर्थ असाही घेता येईल की ध्यानाच्या आधी सद्गुरूंना असं आठवतो अथवा सद्गुरूंच्या या रूपाचंच ध्यान करतो। गुणांचं ध्यान करेल रूपाचं ध्यान करेल मोठ्या प्रेमाने जे गुणातीत आहेत त्यांच्या गुणांचं ध्यान करेल जे देहातीत आहेत त्यांच्या देहाचं ध्यान करेल। आणि कसं ध्यान करेल पुढची ओवी आपली मागच्या वेळेस झालेली आहे हृदय शुद्धीची आवारी आराध्यू तो निश्चल ध्रुव करी मग सर्व भावेसी परिवारी आपण होय। आणि आपण मागच्या वेळेला थोडं बसूनही पाहिलं हृदय शुद्धी झाली न झाली पण संकल्प केला की हृदय शुद्धी झाली असा संकल्प केला की आपल्या ठिकाणी प्रेम आहे आपल्या ठिकाणी श्रद्धा आहे आपल्या ठिकाणी भक्ती आहे असा संकल्प केला की आपल्या ठिकाणी भाव आहे आपली कर्म शुद्ध आहेत त्या शुद्ध कर्मांमुळे आपली चित्तशुद्धी झालेली आहे आपली हृदय शुद्धी झाली असा भाव धरला असा संकल्प केला आणि या हृदय शुद्धीच्या आवारामध्ये तटबंदीमध्ये गुरु आराध्यू तो निश्चल ध्रुव करी, त्या ठिकाणी ते निश्चल येऊन राहतील. हृदय शुद्धी नाही झाली तर तिथे गुरु कसे येऊन राहतील? म्हणून प्रथम हृदय शुद्धी केली, मग जो आराध्य आहे सद्गुरु त्यांना त्या ठिकाणी निश्चल ध्रुव कायमचं असं बसवलं, आणि मग सर्व भावेसी परिवारी आपण होय, मग सर्व भावांसहित त्यांची सेवा केली, त्यांची पूजा केली. अशा प्रकारे एका अंगानी कशा रीतीने सद्गुरूंच्या बाबत तो ध्यान करतो हे सांगितल्यानंतर अजून एक गोष्ट पुढे ज्ञानेश्वर महाराज सांगतात, अजून एक प्रकार सांगतात. का चैतन्याची पोवळी माझी आनंदाची राऊळी श्री गुरु लिंगा ढाळी ध्यानामृत. चित घन चैतन्य रूप असं पोवळं आहे. पोवळं याचा अर्थ पोकळ आणि बाहेरून आवरण असणारी अशी गोष्ट. जसं मधा मध साठवते मधमाशी, त्या मध ठेवण्याच्या जागेच्या आवरणाला पोवळं असं म्हणतात. चैतन्याची पोवळी माझी त्या पोवळ्यामध्ये आनंदाची राऊळी आनंदरूप मंदिर आहे. चैतन्यरूप पोवळ्यामध्ये आपली कल्पना तरी पोचते का बघा, ज्ञानेश्वर महाराज ज्या ओव्या लिहित आहेत, आपण कधी काळी अशी कल्पना तरी करू शकलो असतो का? भावार्थ दीपिका ही उगीच नाहीये. किती भाव व्यक्त झालेले आहेत, किती भावाची श्रीमंती ज्ञानेश्वर महाराजांच्या जवळ आहे. आपल्या भावाला कितपत श्रीमंती आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या भावाला कशी श्रीमंती आहे हे पाहण्यासारखं आहे. एक सद्गुरू म्हटलं तर सद्गुरूंची अभ्यंतरी लिएकडे प्रेमाचे नि पवाडे श्री गुरूंचे रूपडे उपासी ध्यानी हा विषय दिला आणि सांगा कशा कशा पद्धतीने सद्गुरूंच्या रूपाचं तुम्ही ध्यान कराल तर आपण काय काय करू, काय काय सांगू, काय वर्णन करू, काय वर्णन केलं जाऊ शकतं हे ज्ञानेश्वर महाराज सांगतात. चैतन्याची पोवळी माझी आनंदाची राऊळी, हे पोवळं अर्थात मोठं आहे की ज्या ठिकाणी आनंदाचं मंदिर राऊळ आहे त्या राऊळामध्ये श्री गुरुलिंगा ढाळी ध्यानामृत, त्या राऊळामध्ये श्री गुरुलिंग आहे स्थापन केलेलं आणि त्या गुरुलिंगाला ध्यानरूपी अमृत त्याचा अभिषेक चाललेला आहे. बघा चैतन्याची पोवळी माझी आनंदाची राऊळी श्री गुरुलिंगा ढाळी ध्यानामृत. उदयी जता बोधारका आणि असं ध्यानामृत अवधानामृत सद्गुरूंच्या कडे लक्ष देणं अशा रीतीने अभिषेक चाललेला असताना बोध निर्माण झाला आणि तो बोध निर्माण झाल्या बरोबर उदयी जाता बोधारका बोधरूपी अर्क सूर्य त्याचा उदय झाला. बुद्धीची डाळ बुद्धिरूपी परडी, त्या बुद्धिरूपी परडीमध्ये सात्विका भरोनिया सात्विक भाव भरून सात्विक भावरूपी फुलं अथवा कमळ अथवा पुष्प भरून त्र्यंबका लाखोली वाहे. गुरु महादेवाला लाखोली वाहतो आहे त्या फुलांची, एक दोन दहा फुलं नाहीत तर लक्ष फुलं वाहतो आहे. आणि ही लक्ष फुलं भावाची आहेत. आपल्याकडे भावाची लक्ष फुलं एक दोन तीन चार किती किती फुलं आहेत आपल्याकडे. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की त्या फुलांचं लक्ष वाहतो आहे, लाखोली वाहतो आहे. काळ शुद्धी त्रिकाळी आणि ही गोष्ट तिन्ही काळी करतो आहे. त्रिकाळी तीन काळ आपल्याकडे महत्वाचे जे सांगितलेले आहेत प्रातः माध्यान्न सायं, या तिन्ही काळी काळशुद्धी असते. निसर्गाच्या नियमाप्रमाणे जीवदशा धूप जाळी. जीवदशा हाच कोणी धूप तो जाळतो. धूप कसा जळतो? धुमसत धुमसत जळतो. त्याला जळायचं नसतं, जसं काही त्याला जळायचं नसतं, पण नाईलाजाने जळतो, त्यामुळं धुमसत जळतो. जीवदशेला नाहीसं व्हायचं नसतं, नाहीसं व्हायचं नसल्यामुळं जीवदशा नाहीशी होताना काही धुमसण्यासारखी गोष्ट होते, एकदम पेटत नाही. जीवदशा धूप जाळी, ज्ञान दीपे वोवाळी निरंतर. आणि ज्ञानरूप निरांजन दिव्यानी सद्गुरूंना ओवाळतो आहे, निरंतर ओवाळतो आहे. सामरस्याची रससोय. आणि मग एवढं झाल्यानंतर तो काही नैवेद्य देईल, काही अर्पण करेल. ते अर्पण करणं म्हणजे सामरस्य आहे. सामरस्य रूपी रससोय पक्वान्न अखंड अर्पितू जाय. आपण भराडा होय. गुरु तो लिंग. आपण पुजारी भक्त आणि समोर स्थापन केलेलं लिंगरूपी प्रतिमारूपी गुरु. इथं हा विषय संपतो. का चैतन्याची पोवळी माझी आनंदाची राऊळी श्री गुरु लिंगा ढाळी ध्यानामृत. उदयी जता बोधार का बुद्धीची डाळ सात्विका भरोनिया त्र्यंबका लाखोली वाहे. एका पूजेचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे. काळशुद्धी त्रिकाळी जीवदशा धूप जाळी ज्ञान दीपे वोवाळी निरंतर सामरस्याची रससोय अखंड अर्पितू जाय आपण भराडा होय गुरु तो लिंग. सत म्हणजे अस्तित्व मात्र, सत्ता मात्र, अधिष्ठान मात्र, याला सत असं म्हणतात जे अविनाशी आहे. अस्तित्वाची अखंड जाणीव असणं, अस्तित्व मात्र असणं, याला सत असं म्हटलेलं आहे. ते अस्तित्व चैतन्याने नटलेलं आहे असा जेव्हा भाव निर्माण होतो तेव्हा त्याला चित्त असं म्हटलेलं आहे. जाणीव ज्ञान चैतन्य रूपी सत आहे असं जेव्हा समजतं तेव्हा त्याला चित्त असं म्हटलेलं आहे. त्या सतलाच चित्त म्हटलेलं आहे. तो चित्त कोणी सतपासून वेगळा नाहीये. पण जो चैतन्य रूपी आहे, जाणीव रूपी आहे, सूक्ष्म अविनाशी आहे, असा तो जेव्हा आपल्या स्वतःच्या आनंदाची प्रचिती घेतो तेव्हा त्यालाच आनंद असं म्हटलेलं आहे. सत चित आणि आनंद ही तीन वेगळी पदं नाहीयेत. जो सत आहे तोच चैतन्य रूप आहे आणि तोच आनंद रूप आहे. ही तीन वैशिष्ट्ये आहेत एकाच वस्तूची, एकाच परमात्मा वस्तूची. आणि ती परमात्मा वस्तू कुठेतरी अज्ञात ठिकाणी नाहीये, तर आपणच ते आहोत. परमात्मा वस्तूचा सर्वात प्रथम प्राथमिक पुरावा म्हणजे मीच आहे, दुसरा कोणी नाही. आणि प्रत्येकजण आपल्या स्वतःला जो मी असं म्हणतो तोच चैतन्य वस्तूचा सर्वात प्रथम असलेला पुरावा आहे, प्रत्यय आहे. तो मी या नावानी, मी आहे अशा भावानी व्यक्त होत असतो, प्रतीत होत असतो. प्रत्येकाला मी आहे असं वाटतं, मी नाही असं कोणाला वाटतं? हे जे अस्तित्व आहे, ही जी सत्ता आहे, या सत्तेची येणारी प्रचिती आहे, या प्रचितीलाच सत असं म्हणतात. आणि देहाला, देहाच्या अस्तित्वाला मी असं समजणं, याचा भ्रमनिरास जगाच्या प्रारंभापासून झालेला आहे. जर देहाला तुम्ही व्यक्ती समजत असाल तर तुमच्या लहानपणापासून किती व्यक्ती अव्यक्ती झाल्या ते जर आठवलं तर कळेल तुम्हाला की देह कधी अशा तऱ्हेनी अस्तित्व मात्र कायम राहू शकत नाही. कुठं गेले ते सगळे लोक जे तुम्हाला आठवत होते आणि आता नाहीयेत? म्हणून देहाला जर तुम्ही मी असं म्हणालात तर तुम्ही असेच कुठेतरी निघून जाल, तुमचाही पत्ता नाही लागणार, कधी होतात कधी नव्हतात याची दाद फिकीर असणार नाही. ते नाशिवंत आहे. सत याचा अर्थ अस्तित्व मात्र असं आहे. म्हणून देह कधी सत असू शकत नाही. देह हा नाशिवंत आहे. यद्रष्टम तन नष्टम, जे दिसतं आहे ते सगळं नाशिवंतच आहे. म्हणून जे जे म्हणून दिसतं आहे, जे जे म्हणून भासत आहे, ते सर्व नाहीस होण्याकरताच भासत आहे. पण जे दिसतं आहे त्या प्रत्येक दिसणाऱ्या व्यक्तीच्या बुडाशी अजून एक गोष्ट आहे की ज्या गोष्टीमुळे ती गोष्ट प्रतीत होते, दिसते, आमच्या ज्ञानेंद्रियांना ती भासते. जसं तुम्ही मला पाहता आहात, तुमच्या ज्ञानेंद्रियांना मी जाणवतो आहे अमुक अमुक नावाचा, अमुक अमुक रूपाचा, अमुक अमुक वर्णाचा. तो तुमचा जो भास आहे, ती तुमची जी दृष्टी आहे, ती दृष्टी माझ्या अंतर्यामी अजून एक तत्व आहे म्हणून तुम्हाला देहाचा तशा तऱ्हेनी भास होतो आहे. ते तत्व जर गेलं तर हा देह असा दिसणार नाही, देहच दिसणार नाही, असं प्रत्येक व्यक्तीला लागू आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीच्या आत एक अविनाशी असं तत्व आहे, ते तत्व सत या नावाने ओळखलं जातं. म्हणून या सतची जी प्रचिती आहे, त्या प्रचितीला ज्ञान कधी म्हणत नाहीत, कारण ती भावना आपल्या सगळ्यांना आहे, त्याला ज्ञान म्हणायचं काही कारण नाही. त्या सत्वरच खरं म्हणजे आपण मी देह, मी मन, मी बुद्धी असा अध्यास आरोप करून घेतलेला आहे. पटतंय का तुम्हाला हे सगळं? म्हणून केवळ अस्तित्वानी आपण आहोत याला कधीही ज्ञान समजलं जात नाही, कारण या अस्तित्वावरच आरोप होतो देहाचा, मनाचा अथवा बुद्धीचा. आणि असा आरोप झाल्यामुळं त्या अस्तित्वाबद्दलच ते चित स्वरूप आहे आणि आनंद स्वरूप आहे असं भानच निर्माण होत नाही. म्हणून जेव्हा शास्त्रीय शब्द, पराकोटीचे शास्त्रीय शब्द वापरले जातात, तेव्हा बऱ्याचदा सत देखील वापरला जात नाही असं तुम्हाला लक्षात येईल. आचार्यांनी चिदानंद रूप शिवोहम शिवोहम म्हटले, सच्चिदानंद रूप नाही म्हटलं. सत हे प्राथमिक वर्णन आहे आणि जे सत आहे तेच चित आहे. पण सत हे जी गोष्ट आहे, ही गोष्ट सर्वांनाच जाणवते. तुमचा जन्म झालेला नसताना देखील तुम्हाला ती जाणवते. ते कोण अमेरिकेचे प्रेसिडेंट होते मला वाटतं, ज्यांनी सर सहा गर्भपाताच्या विरोधात कायदा केला, त्यांना ही गोष्ट समजावून सांगण्यात आली आणि दाखवण्यात आली. जेव्हा गर्भपात होतो केला जातो तेव्हा त्या जीवाला समजतं की आपल्याला मारायला येत आहेत. ती जी इन्स्ट्रुमेंट्स असतात आणि ते घाबरून इकडं तिकडं कसं पळतं तेवढ्या छोट्या जागेत हे दाखवलं जेव्हा गेलं. हा गर्भपात म्हणजे 3 महिन्याच्या 2 महिन्याच्या अशा गर्भपाताबद्दल चाललेलं आहे. ते पळापळ करतं तेवढ्या छोट्या जागेत आपल्याला धोका आहे असं समजून त्यालाही आपल्या अस्तित्वाची जाणीव आहे हे त्यांना दाखवलं गेलं. ते व्यथित झाले. ते असं म्हणाले की आपण समजत होतो की जिवंत एकदा जन्म झाल्यावर मग त्याला मारण्याचा अधिकार नाही तर गर्भ राहिल्यावर त्या गर्भाला मारण्याचा अधिकार कोणालाही नाही असं ते म्हणायला लागले. याचं कारण सत ही जी जाणीव आहे ती जाणीव त्याही दशेत असते. तुम्हाला माहित नाही तुमचा जन्म झाला तरी देखील त्याही वेळेला तुमच्या ठिकाणी ती जाणीव असते. पण त्या जाणीवेला ती इतकी स्वैर असते की तिला अंतिमत परमात्म्याचं ज्ञान ज्याला म्हणतात तशा प्रकारचं ज्ञान त्या ठिकाणी नसतं. नुसत्या जाणीवेला मी आहे या जाणीवेला कोणतं ज्ञान नाही परमात्म्याचं. पण हे जे अस्तित्व आहे माझं त्याला जर चैतन्याचा स्पर्श झाला मी चैतन्य स्वरूप आहे असं जर त्याच्या लक्षात आलं तर तो ज्ञानाच्या जवळ जायला लागला. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी देखील सत न घेता एकदम चैतन्याची पोवळी असंच म्हटलं. चैतन्याची पोवळी माझी आनंदाची रावळी. हे जे चैतन्य असतं हे चैतन्याला देखील सरसहा ज्ञानाचा प्रत्यय समजला जात नाही. चैतन्याला देखील कारण हे चैतन्य देखील बुद्धिमंताला समजतं सर्वांना समजतं. जिथं सत आहे तिथं चित देखील आहेच. सर्प जाणोनी डंखू आला. जाणीवपूर्वक सर्प चावण्यासाठी म्हणून आला. प्राणी जाणोनी पळाला आणि सर्प चावायला आला हे लक्षात आल्यामुळं प्राणी पळून गेला. दोहीकडे जाणीवेला बरे पहा. ही जाणीव जी आहे ती सर्वांमध्ये एक आहे. अशा अंगानी आपल्याला जाणीव जी आहे चैतन्य जे आहे ते चैतन्य आपल्या चैतन्याशी नातं सांगणार आहे एवढं आपल्याला समजतं. म्हणून तर रस्त्यावर असणाऱ्या कुत्र्याला किंवा मांजराला वाचवण्यासाठी तुम्ही तुमचा हातपाय मोडून घेता पण त्याला मारत नाही. असे ब्रेक दाबता की तुम्ही पडता. पण आलय मध्ये आता ब्रेक दाबला तर मीच मलाच काहीतरी होईल म्हणून तुम्ही जाऊ दे. गेलं तर एक मांजर मेलं त्याने काय फरक पडतो असं करत नाही. तुम्ही त्याला वाचवण्याचा प्रयत्न करता कारण त्या देहाच्या आत चैतन्य आहे आणि तुम्हालाही माहिती आहे की माझ्या आत जसं चैतन्य आहे तसंच याच्या आत चैतन्य आहे. याला मारता कामा नाहीये. हे राहिलं पाहिजे. म्हणून या चैतन्याच्याही स्वैर जाणीवेला कधीही ज्ञान समजत नाहीत. इतपत जाणीव असते. हीही जाणीव ज्यांची नाही त्यांच्याबद्दल काय म्हणायचं. पण ही जाणीव नसणं हे ही राक्षसी क्रिया आहे. चैतन्यानी चैतन्याला मारणं ही राक्षसी क्रिया आहे. पण सतच्या अधिष्ठानावरच जे चैतन्य आहे ते नुसतं आहे असं नाही तर ते चैतन्य रूप देखील आहे. त्याच्या ठिकाणी एक इंटलेक्ट आहे. अस्तित्वही आहे आणि जाणीव देखील आहे असं ते तत्व आहे. या जाणीवेचाच एक आवार केला पोवळं केलं ध्यानाची गोष्ट चालली आहे. सत स्वरूप जे आहे त्या सत स्वरूपावर जेव्हा सर्व स्थूल नाहीसं होतं आणि सत रूपानी सत उरलं अशा प्रकारचा भाव निर्माण होतो तेव्हा त्या सतच्या ठिकाणी असणाऱ्या चैतन्याची अथवा चेतनेची अथवा जाणीवेची आपोआप माहिती अथवा अनुभव यायला सुरुवात होते. त्याच्याकरता डोळे मिटून बसायला लागतं. चैतन्याचं पोवळं कसं आहे हे जर समजायचं असेल तर डोळे मिटून बसायला लागतं. डोळे मिटल्याखेरीज बाकीचं सगळं दृश्य पदार्थ नाहीसे झाले, देहभावही नाहीसा झाला, पण सत उरलं, अस्तित्व मात्र उरलं, आणि ते अस्तित्व चैतन्य रूप आहे असं समजायला लागलं. आणि त्या ठिकाणी असं होतं की जेव्हा दृश्य विश्व संपतं आणि देहभाव देखील संपतो तेव्हा इंद्रियांना माहीत असलेलं सगळंच संपून जातं. केवळ अस्तित्व शिल्लक राहतं आणि ते अस्तित्वच चैतन्याचा आकार घेतं, चैतन्य रूप आहे असं लक्षात येतं. आणि त्या ठिकाणी आनंद होतो, त्याच्याशिवाय आनंद कधीही होत नाही. आणि आनंद झाल्याशिवाय परमात्म्याची साक्षात प्रचिती कधीही येत नाही. त्या ठिकाणी आनंद होतो, त्या ठिकाणी आनंदाचा स्पर्श देखील एका क्रमाने होतो. त्या ठिकाणी लोभ नसतो, याचं कारण दृश्य विश्व संपलेलं असतं. त्या ठिकाणी काम नसतो, याचं कारण दृश्य विश्व संपलेलं असतं, देह संपलेला असतो. त्या ठिकाणी ते चैतन्यरूप अस्तित्व याच्या खेरीज दुसरा कोणी नसतो, जे विश्वामध्ये दुसरा सततच असतो माझ्या सापेक्ष, तशी गोष्ट तिथं नसते. एकच एक आहे असं वाटत राहतं, असं लक्षात येतं. आणि द्वैत संपल्यामुळं भय संपतं, त्या ठिकाणी द्वैत नसल्यामुळं भय संपतं, भीती संपते. एक निर्भय म्हणून निश्चिंत, म्हणून निरार्थ, म्हणून निष्काम अशी स्थिती प्राप्त होते, निर्लोभ अशी स्थिती प्राप्त होते. आणि ही स्थिती द्वैताखेरीज अत्यंत शांत स्वरूप अशी असते. इथं शांती बिघडवण्यासाठी म्हणून कारण असणारी अशी जी बाह्य लक्षणं आहेत ती बाह्य लक्षणं सगळी समूळ संपलेली असतात. म्हणून इथली शांती अविरत शांती असते, अचुंबित शांती असते, आणि तो शांत स्वरूप होऊन राहतो. ही जी शांत स्थिती आहे, ही शांत स्थिती प्रेममय देखील असते. तिथं दुसरा कोणी नसताना स्वाभाविक प्रेम असतं, अस्तित्वाविषयी, स्वरूपाविषयी. आणि या प्रेम आणि शांत स्थितीला आनंद म्हटलेला आहे. हा जो आनंद आहे तो आनंद या तऱ्हेने राहतो. आपल्याला आनंद या शब्दाची ओळख वेगळ्या अंगाने आहे. मुलगा पास झाला, आनंद झाला, म्हणजे धक्का बसतो आपल्या मनाला, थोडीशी एक्साइटमेंट होते, आणि जे होतं त्याला आपण आनंद असं म्हणतो. त्या एक्साइटमेंट मध्ये काय होईल सांगता येत नाही. मध्ये एक विनोद मी वाचला होता की एका मुलाला मोटरसायकल घ्यायची होती आणि वडील 18 वर्ष केवळ पुरी झाली म्हणून मोटरसायकल घेऊन द्यायला तयार नव्हते. कारण आई वडिलांना नेहमी ही भीती वाटते, जसं तुमचा मुलगा मुलगी 9-10 वर्षाची झाली की सायकल मागायला सुरुवात करते, आणि तुम्ही म्हणता रस्त्यात गर्दी किती आहे, कशी सायकल द्यायची त्यांना. आणि ती मुलगी म्हणत असते की मला सायकल पाहिजे, आणि तुम्ही घाबरत असता. तसे 18 वर्षाच्या पुढे पालक घाबरतात आणि मुलं म्हणतात मला मोटरसायकल पाहिजे, मला स्कूटर पाहिजे. म्हणून याला कशी स्कूटर मोटरसायकल नको म्हणून त्याला समजून सांगण्यासाठी डॉक्टर मित्राकडे म्हणून वडील घेऊन जातात की एवढ्यात नको अजून 2 वर्षांनी बघू. ते बऱ्याच अंगाने समजून सांगतात, विषयांतर करतात. लॉटरीचं तिकीट एक असतं जवळ, ते म्हणतात हे ही जर लॉटरी लागली तर तुला मोटरसायकल फार तर घेऊ, म्हणजे फारच रिमोट पॉसिबिलिटी. ते म्हणतात की जर 50,000ची लॉटरी लागली तर काय करशील, तर तो म्हणाला मोटरसायकल घेऊ. जर 5 लाखाची लॉटरी लागली तर मला मोटरसायकलच पाहिजे, त्यामुळे उरलेले तुम्हाला देऊन टाकेन, 4.5 लाख रुपये तुमचे, एक माझी मोटरसायकल. त्याला दुसरी काही कोणती गोष्ट नको होती. ते म्हणाले जर 1 कोटी रुपयाचं बक्षीस मिळालं तर काय करशील, तो म्हणाला तरी आपली मोटरसायकल आणि उरलेले पैसे तुम्हाला. तर डॉक्टरांनाच हार्ट अटॅक आला. एक्साइटमेंट कशाला म्हणतात. एवढे मोठे पैसे, मोटरसायकल ही मिळालेली नाहीये आणि लॉटरीचं तिकीटही लागलेलं नाहीये, डॉक्टरांनाही पैसे मिळालेले नाहीयेत, पण कल्पनेनी हार्ट अटॅक आला. आपण आनंद कशाला म्हणतो असं काहीतरी एक काही एक मनासारखी गोष्ट झाली की धक्का बसतो मनाला, बरं वाटतं. मुलगा उत्तम पास झाला, मुलाला नोकरी लागली, तो आपल्या अधीन राहणारे की नाही हा कधी विचार नसतो. मुलाचं लग्न झालं, मुलीचं लग्न झालं, मुलीला मुलगा झाला, याच्यातून पुढे काय काय ओढवणारे काही माहीत नसतं, पण त्यावेळेला धक्का बसतो आणि आनंद होतो. आणि एवढा विचार सगळा करता येत नाही की मुलाला मुलगा झाला तो कसं वर्तन करणार आहे, त्याची कर्म कशी राहणार आहेत, मग ती कर्म आपल्या सगळ्या कुळाच्या परंपरेला शोभेशी असणार आहेत नसणार आहेत, त्यावेळेला आनंद करून रिकामा होतो. तशा प्रकारचा हा आनंद इतका हलका नाहीये. ज्ञानेश्वर महाराज जे म्हणतात, चैतन्याची पोवळी माझी आनंदाची राऊळी, या चैतन्याच्या पोवळ्यामध्ये अशा स्थितीमध्ये सत आणि चित, केवळ सत उरल्यानंतर बाकीचं सर्व नाहीस होऊन दृश्य विश्व देहासकट जी चैतन्याची प्रचिती येते, त्या एकाच चैतन्याच्या प्रचितीच्या अंतर्गत जणू आनंद म्हणून एक राऊळ वेगळं निर्माण होतं. शांत स्वरूप, प्रेम स्वरूप, आनंद स्वरूप समानार्थी शब्द आहेत. तृप्ती, समाधान समानार्थी शब्द आहेत. आणि त्या आनंदाच्या रावळामध्ये श्री गुरुलिंगाची स्थापना केलेली आहे. करतो आहे आपलं आपल्या अंतर्यामी आत खोल गेलेला आहे. आनंदापर्यंत पोचलेला आहे आणि त्या आनंदाच्या स्थितीमध्ये त्याच्या अंतर्गत हे सर्व सद्गुरूंमुळे झालं असा भाव निर्माण होऊन तिथं गुरुमूर्तीची, गुरुलिंगाची प्रतिष्ठापना केलेली आहे. आणि त्या गुरुलिंगावर ध्यानरूपी अमृताचा अभिषेक चाललेला आहे. आणि मग तिथं काय काय घडतं. सच्चिदानंदाची प्रचिती आली, त्या प्रचितीतच आहे आणि त्या प्रचितीमध्ये सद्गुरूंची आठवण आहे आणि सद्गुरूंकडे अवधान दिलेलं आहे. ध्यानरूपी अमृत म्हणजे तिथं सद्गुरूंचं स्मरण ठेवलेलं आहे. आता तिथं सद्गुरूंचं स्मरण कसं ठेवलेलं आहे, एकतर सद्गुरूंची मूर्ती तिथं पाहतो आहे, पण जर सर्व दृश्य विश्व मावळलं तर सद्गुरूंची मूर्ती कशी, लिंग कसं. तुम्ही लक्षात घ्या, देहवान मनुष्य ध्यानाला बसलेला आहे आणि सर्व जरी संपलं तरी देखील त्याला थोडी विश्व प्रचिती असते, किंचित विश्व प्रचिती असते. ती विश्व प्रचिती अगदी जेव्हा जाते तेव्हा निर्विकल्प समाधी लागते आणि त्याचं हे वर्णन चाललेलं नाहीये. तीही जाते, विश्व प्रचिती ही जाते, ज्याला असंप्रज्ञात समाधी असं म्हटलेलं आहे, पण ज्ञानेश्वर महाराज हा अर्चनम वंदनम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम याच्या अंतर्गत पाहतो आहोत, तशा उभ्या आहेत या अत्यंत प्रेमाने सद्गुरूंचं रूप पाहतो आहे, त्यामुळे या निर्विकल्प समाधी बद्दल चाललेलं नाहीये. अशा आनंदाच्या प्रत्ययामध्ये देखील सद्गुरूंची आठवण आहे आणि सद्गुरूंकडे ध्यान लावून बसलेलं आहे, सद्गुरू पाहतो आहे. या आनंदाच्या आत ज्याची पूजा करायची असं गुरुतत्व आहे, कारण या गुरुतत्वामुळं एवढा आनंद एवढा बोध मला झालेला आहे असं जेव्हा लक्षात येतं त्या ध्यानामृतामुळं. ध्यानरूपी अमृताचा अभिषेक करत असताना तेव्हा त्याला बोध असं म्हणतात आणि त्याचंच वर्णन उदयी जता बोधार्थ असं जेव्हा होतं तेव्हा बोधरूपी सूर्य त्याचाच उदय झाला. बोध आणि अबोध असे दोन शब्द आहेत. बोध याचा अर्थ सच्चित आणि आनंद ही जी स्थिती आहे या स्थिती बद्दल माहीत होणं याला बोध असं म्हणतात. माहीत होणं म्हणजे त्याच्याशी एकरूप होणं याला बोध असं म्हणतात आणि अबोध म्हणजे आपल्याला माहिती आहे त्याचं फार वर्णन करण्याचं कारण नाही. देह देहभाव कर्म कर्मफळ संसार याच्यावर अत्यंतिक विश्वास याला अबोध असं म्हटलेलं आहे. उदयी जाता बोधारका त्या ठिकाणी बोध निर्माण होतो आणि त्या बोधरूपी सूर्य उगवता उगवता उदयी जाता बोध निर्माण होत असतानाच बुद्धीची डाळ बुद्धिरूपी परडीमध्ये सात्विका भरोनिया त्र्यंबका लाखो लीव आहे. सत्व गुण हीच कोणी फुलं ती फुलं त्या परडीमध्ये भरून घेऊन शिवगुरूंना त्र्यंबकांना लाखोली वाहतो आहे, त्या फुलांचा लक्ष वाहतो आहे हे समजून घेणं पचवणं देखील अवघड आहे. तुम्ही लक्षात घ्या, सांगताना देखील मला तुम्हाला जास्तीत जास्त समजावं म्हणून खटपट करायला लागतीये, तुम्हालाही समजून घेण्यासाठी कुठेतरी खटपट करायला लागतीये. एवढं सगळं झाल्यानंतर बोधाचा उदय होतो. हा बोधाचा उदय झाल्यानंतर काही घटना घडतात. सूर्य उगवल्यानंतर जशा काही घटना घडतात अंधार पळून जातो, अंधार नाहीसा होतो. सूर्योदयाबरोबर अपरिहार्य घटना जर कोणती असेल तर स्वच्छ प्रकाश सूर्याचा जसा सगळीकडे पडतो पसरतो तसं बोधरूपी सूर्य उगवल्यानंतर हा जो चैतन्याची पोवळी माझी आनंदाची रावळी गुरुलिंगा ढाळी ध्यानामृत या सगळ्या घटनेकडे तो बोधानी पाहतो. बोधानी प्रकाशित ही सगळी घटना होते. या घटनेच्या अंतर्गतच बोध होतो आणि त्या बोधाचा प्रकाश या घटनेवर पडतच राहतो. बोध निर्माण झाल्यानंतर बुद्धीचा उल्लेख ज्ञानेश्वर महाराजांनी केलेला आहे. मी जसं म्हटलं की काही एक स्मृती देहस्मृती अथवा विश्वस्मृती सवितर्क हे काय संप्रज्ञात समाधीमध्ये शिल्लक राहते तसं बुद्धी मनाचीही काही जाणीव क्वचित क्वचित थोडा काळ शिल्लक राहते. मन जरी संपलं तरी देखील बुद्धी हे परमात्म्याचं स्वरूप असल्यामुळं जाणीव बुद्धी ही शेवटपर्यंत बरोबर राहते. काही काही ठिकाणी तर बुद्धीतच परमात्म्याचा प्रकाश पडतो असं म्हटलेलं आहे. म्हणून बोध उगवल्याबरोबर बुद्धी ही परडी होऊन जाते आणि त्या परडीमध्ये सात्विकाची फुलं ठेवली जातात, भावरूपी फुलं ठेवली जातात. ही एक अघटित घटना मनुष्याच्या जीवनामध्ये घडते त्यावेळेला. एरवी भावाकडे देखील बुद्धीनी पाहतो, काय वेडगळपणा आहे का वेडपटपणा आहे का अव्यवहार आहे का व्यवहार आहे, अशी चर्चा बुद्धी सतत करत राहते. काय योग्य दिसेल काय अयोग्य दिसेल याचा निर्णय करण्याचं काम बुद्धीचं असतं. या बुद्धीमध्ये ही बुद्धी देखील बोधानी प्रकाशित होते. जेव्हा सूर्य प्रकाशमान होतो तेव्हा सगळंच प्रकाशित होतं, तेव्हा त्या बुद्धीलाही स्पष्ट प्रकाश येतो. आणि ती बुद्धी आपली आपण भाव धरण्यासाठी म्हणून इन्स्ट्रुमेंट बनते, परडी बनते. जी बुद्धी एरवी छडी बनून काम करत असते, हे योग्य आहे हे अयोग्य आहे हे योग्य आहे हे अयोग्य आहे, असं काम बुद्धीचं असतं. माझ्या बुद्धीला पटेल तर, माझ्या बुद्धीला न पटेल तर, एवढीच गोष्ट आपल्यापाशी असते. ही बुद्धी परमात्म्याच्या ठिकाणी एका विशिष्ट तर्काने केवळ नम्र असते. जर त्याच्यापेक्षा वेगळा तर्क त्या बुद्धीला समजला तर ती बाजूलाही जाऊ शकते. जोपर्यंत बुद्धीची केवळ गोष्ट चाललेली आहे, केवळ बुद्धीवर भरोसा ठेवून तुम्ही सद्गुरूंकडे आलेले आहात, जोपर्यंत केवळ तर्कबुद्धी सद्गुरूंची तुमच्या तर्कबुद्धीला मानवते आहे, तोपर्यंत तुम्ही स्थिर झालेले नाहीत असं लक्षण आहे. स्थिर अजून व्हायचे आहात. कारण तर्काची गोष्ट अशी आहे की एखाद वेळेला एखादा तर्क तुम्हाला पटणार देखील नाही ना, प्रत्येकच तर्क पटेल असं नाही. आणि जेव्हा तुम्ही बुद्धीनी पाहत आहात तेव्हा लक्षात घ्या की परीक्षक तुम्ही असता. सगळ्या जगताकडे परीक्षकाच्या भावनेने तुम्ही पाहत असता. बुद्धी ती की जी बुद्धी दुसऱ्याला जो जसा आहे तसा काय आहे ते समजून घेईल, आपल्या साच्यात बसवण्याचा प्रयत्न करायच्या ऐवजी. कारण तुमची बुद्धी तुमच्या प्रकृतीतून आली आहे हे तुम्ही लक्षात घेत नाही. जेव्हा तुम्ही विश्लेषण करता तुमच्या प्रकृतीत कदाचित काही दोष असेल हे तुम्ही लक्षात घ्यायला विसरलेले असता. उदयी जाता बोधार का, बुद्धीची डाळ सात्विका, भरोनिया त्र्यंबका लाखो लिवा हे. म्हणून ही बुद्धी जी आहे, जी बुद्धी ज्ञानेश्वर महाराजांना श्रेष्ठ ठरवते, तुकाराम महाराजांना श्रेष्ठ ठरवते, त्याच्यापेक्षा दुसरे संत नाहीत असं म्हणते, या धर्मापेक्षा दुसरा धर्म नाही असं म्हणते, याचं कारण बुद्धीनी हे सगळं सुपरविजन स्वतःकडे घेतलेलं असतं. कोण काय आहे कोण काय आहे, हा साधक तो साधक, याचं निरूपण त्याचं निरूपण, याचे विचार त्याचे विचार, हे बरोबर आहेत हे बरोबर नाही, तुमच्या प्रकृतीतून येत असतं. तुम्हाला असं वाटत जर असेल की आपल्या साधनेनी परिपक्व झालेल्या बुद्धीतून येतं तर तसं नाहीये. प्रत्येक वेळेला तसं नाहीये, तसं नाहीये याचा अर्थ. म्हणून बोध निर्माण होऊन त्या बोधाचा प्रकाश बुद्धीवर पडून बुद्धी ही परडीसारखी इन्स्ट्रुमेंटल बनलेली आहे. आणि त्याच्यामध्ये आश्चर्य म्हणजे भावरूपी फुलं तिने ठेवू दिलेली आहेत. या भावाला देखील आपण भाव काहीतरी बुद्धीपासून वेगळी घटना आहे असं भावाकडे पाहतो. म्हणजे जो विकार वशात ज्याच्या डोळ्यातून पाणी येतं, ज्याला पुढे बोलवत नाही असं होतं, ज्याचं अंग रोमांचित होतं, जो थरथर कापतो, एवढंच भावाबद्दल आपल्याला माहिती आहे. पण भाव म्हणजे परिनिष्ठित झालेली बुद्धी असं भावाबद्दल म्हटलेलं आहे. म्हणजे काही काही भाव याचा अर्थ ज्याच्याबद्दल बुद्धीला विचार करायला पुनर्विचार करायला देखील आवश्यकता वाटत नाही अशा बुद्धीच्याच निर्णयाला भाव असं म्हणतात. भावाची व्याख्या तुम्हाला जर खरी भावाची व्याख्या, विनोबा याच्याबद्दल बोलताना असं म्हणतात की काही काही गोष्टीबद्दल माणसाचा भाव पक्का झालेला आहे, म्हणजे इतकी बुद्धीनी घळून घळून विचार केलेला आहे की आता त्याच्याबद्दल पुनर्विचार करायला बुद्धी तयार नाही, त्याला भाव असं म्हणतात. उदाहरणार्थ युद्धामध्ये एवढे सैनिक मरतात, सैनिकांना अन्न पुरवलं जातं पिछाडीकडून, खरं म्हणजे तिथं मेलेले आहेत त्यांचा शरीराचा खराब भाग काढून टाकायचा आणि अन्य प्राण्यांचं शरीर कापून आपण खायचं अन्न म्हणून, त्याच्या जी माणसाचंच तयारच आहे की तिथं, पण माणसांनी माणसाला खायचं नाही ही गोष्ट बुद्धीमध्ये इतकी पक्की झाली असं विनोबा म्हणतात की त्याच्याबद्दल तो एक वेळ उपासमार होऊन मरेल पण ते करत नाही, याला भाव असं म्हणतात. असं अशी भावाची व्याख्या भावाबद्दल सांगताना विनोबा म्हणतात. काही काही गोष्टी या इतक्या पक्क्या बसलेल्या असतात बुद्धीत की त्याला भाव असं म्हणतात, म्हणजे त्याच्या संबंधी विचार करण्याची बुद्धीला आवश्यकता वाटत नाही, अशा गोष्टींना भाव असं म्हणतात. उदयी जाता बोधार का, बुद्धीची डाळ सात्विका, भरोनिया त्र्यंबका लाखोली वाहे. आधी याचे अर्थ तर समजून घेऊ, मग याच्यात केवढं मोठं प्रेम ज्ञानेश्वर महाराजांनी ओतले ते आपल्याला आपोआप कळेल. म्हणजे या ही बुद्धी आता सद्गुरूंविषयी भाव व्हायला तयार झाली असा त्याचा अर्थ झाला. या बुद्धीमध्ये आता सद्गुरूंना जी भावरूपी फुलं अर्पण करायची ती फुलं ठेवून घ्यायला ही बुद्धी तयार झाली, परडी झाली याचा अर्थ असा. आणि अशी लक्ष फुलं वाहिली जात आहेत, म्हणजे दोन पाच फुलं वाहिली गेल्यानंतर मग बुद्धी कंटाळेल, म्हणेल की काय हा अचरटपणा चाललाय, तसं नाहीये. लक्ष फुलं काय, कितीही फुलं वाहिली तरी ती बुद्धी तयारच आहे. काळ शुद्धी त्रिकाळी, जीवदशा धूप जाळी, ज्ञान दीपे वोवाळी निरंतर. काय ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलंय आणि त्या लिहिलेल्या शब्दांचं वजन केवढं आहे हे आपल्याला त्याच्यावर विचार करायला लागलं की समजतं. काळ शुद्धी त्रिकाळी, जीवदशा धूप जाळी, ज्ञान दीपे वोवाळी निरंतर. खूप मोठं मोठं आहे. सामरस्याची रससोय, अखंड अर्पितू जाय. जीवदशा धूप जळतो आहे, ज्ञान दीपानी गुरुलिंगाला ओवाळलं जात आहे, सामरस्य निर्माण झालेलं आहे, पूजा करणारा आणि पूजा घेणारा एक असा भाव झालेला आहे, तरी देखील आपण भराड आहोय, तरी आपण पुजारी आहोत असा भाव कायम आहे, गुरु तो लिंग. आपण यथावकाश बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर करात परगुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. ॐ शा